सामान्यातले असामान्य सुधा मूर्ती स्वार्थी सावित्री भाग एक. सावित्रीमधला स्वार्थ हे त्याच्या घराण्याचं वरदान. ती ज्या वातावरणात वाढली ते वातावरणच तिच्या स्वार्थाला कारण की काय कोण जाणे. तिची आई मंदक्का अतिशय स्वार्थी, वडील व्यंकण्णाही सर्वसामान्य माणसांपेक्षा स्वार्थी, पण सावित्री मात्र 2+2 8 झाली. आपण पुढे कसे होणार याची झलक तिनं लहान वयातच दाखवायला सुरुवात केली होती. हे चुकीचं आहे असं सांगणारे आई वडील तिला लाभले नव्हते. सावित्री दिसायला बऱ्यापैकी देखणी होती, वडील इंजिनियर, तेही PWD मध्ये, म्हणजे जास्तीच काही सांगायची गरज नाही. मंदकाचा नेहमीच सराफ कट्ट्यावर ठिकाणा असे आणि वडील सतत टूरवर. अशा पार्श्वभूमीवर सावित्री म्हणजे सवक्का मोठी होत गेली. कुणाला उगाच दुखवण्याचा तिचा स्वभाव नव्हता, पण तिचा अतिस्वार्थ भोगलालसा बघून बघणाऱ्यांना शिसारी यायची. एकदा आम्ही सगळी मित्रमंडळी हंपीच्या प्रवासाला गेलो होतो. एके ठिकाणी आम्हा सगळ्यांचे कपडे वाळत टाकले होते, पाऊस यायची लक्षणं दिसत होती. आमचा लीडर बंडल बिंदप्पा स्वतःला साक्षात विजयनगरचा महाराजा समजून तिथल्या ऐतिहासिक नवरात्री महोत्सवाचं वर्णन करून सांगत होता. आम्ही सगळे 16व्या शतकात पोचलो होतो. संध्याकाळची वेळ होती. आम्ही सगळे सरकारी इन्स्पेक्शन बंगल्यात उतरलो होतो. वातावरणात नीरव शांतता पसरली होती. त्यावेळी हंपी एवढं प्रवासी केंद्र झालं नव्हतं, त्यामुळे सगळीकडे आमचं राज्य होतं. आम्ही गप्पा मारण्यात दंग होतो. वळवाच्या पावसाची लक्षणं दिसत असली तरी आम्हाला त्याची फिकर नव्हती. सावित्री उठली, हळूच निघून गेली. नंतर पाहिलं, आमचे सगळ्यांचे कपडे चिंब भिजलेले होते. आता दुसऱ्या दिवशी विजय विठ्ठलाच्या देवळात जाताना काय कपडे घालायचे या चिंतेत आम्ही बुडलो होतो. ही सावित्री मात्र कोरडे कपडे घालून तयार होऊन सगळ्यांपुढे उभी राहिली. पाऊस आला तेव्हा सावित्रीनं आमचे कुणाचेही कपडे काढून ठेवले नव्हते. हे तिनं मुद्दाम केलं होतं असंही नव्हे, तिच्या स्वार्थी मनात इतरांविषयी काही करायचं मनातही आलं नव्हतं, हेच खरं. महाभारतातली ती अर्जुनाची गोष्ट सांगतात. लक्ष्याचा वेध घेताना त्याला जांभळाचं झाड, गुरु किंवा आणखी काहीही दिसलं नाही, फक्त पक्षाचा डोळाच दिसला म्हणतात. तसं काहीही सावित्रीचं होतं. जमाना मेरे लिए, दुनिया मेरे लिए, असं काहीतरी हिंदी गाणं आहे ना, तसं तिचं सगळं जग तिच्या भोवतीच फिरत होतं. मला तर वाटत त्या दिवशी तिथे तिच्या आई वडिलांचे किंवा भावा बहिणींचे कपडे असते तरी तिनं ते उचलले नसते. तिच्या जगात तीच एकमेव होती. आमच्या बंडल बिंदप्पाला आणि परोपकारी अक्कमाला तिचा फार राग यायचा. बिंदप्पा तर म्हणायचा, स्वतःला फार सुंदर समजते, चितोडची पद्मिनीच लागून गेली की काय. तिन्ही त्रिकाळ आरशापुढे बसून असते. भराभरा उठून 4 कामं करायला नको, एखादं कन्नड गाणं म्हणायला नको, स्वार्थी. प्रत्येक गोष्टीला स्वतःचं एक कारण देणं हे त्याचं वैशिष्ट्य. अक्कमा म्हणाली, काय सांगायचं, ही बसमध्ये बसली होती, मीही होते त्या बसमध्ये. एक दिवस भरलेली बाई बसमध्ये चढली, म्हटलं ही उठेल, नाही उठली. मी शेवटी मीच म्हातारी उठले आणि तिला जागा करून दिली. ही बसली होती तशीच रेमाटून. अक्कमाला परोपकाराची सवयच लागली होती, त्यामुळे ती तसं म्हणणं साहजिक आहे म्हणा. पण सावित्रीला या कशाचंच काही वाटत नाही. आपल्या सौंदर्याला काही होऊ नये, आपल्या देहाला त्रास होता का म्हणे, आपण सगळ्यांमध्ये उठून दिसायला पाहिजे, याच विचारात ती सतत बुडून गेलेली असते. एकदा असं झालं, आम्ही धारवाडला चाललो होतो. बसस्टॉपवर सावित्री नटून उभी होती. तिला पाहून मी कार थांबवली. धारवाडला येतेस? सावित्री कारमध्ये बसली. तू केव्हा परत येणार आहेस? 5 वाजता. तू? सावित्रीनं आपलं परतायचं टाइमटेबल ॲडजस्ट केलं. मीही 5 वाजताच येईन, MA करेपाशी भेटूया, मी खरेदी संपवून येईन. सावी, आईनं बाजारातून 1-2 भाज्या आणायला सांगितल्या आहेत, नाहीतरी तू बाजारात जाणारच आहेस. माझ्यासाठी 1-2 ताज्या पालेभाज्या आणशील? सावित्रीनं हं म्हणून सांगितलं आणि आणली देखील. तेही मोठंच आश्चर्य म्हणा. कारमधून आपल्या घरापाशी उतरताना म्हणाली, अगं नले, भाजीचे 2 रुपये द्यायला विसरलीस? त्या दिवशी माझ्याबरोबर कंडक्टर भीमन नाही होता. तो लगेच म्हणाला, सावी, बस भाडं काढ 10 रुपये. डोअर टू डोअर सर्व्हिस दिली म्हणजे बस नव्हे, रिक्षाचे पैसे द्यायला पाहिजेत, त्या टोटलमधून 2 रुपये कापून दे. मला ते कसं तरी वाटलं. विषय संपवण्यासाठी 2 रुपये पुढे करत म्हटलं, जाऊ दे ग, घे, तू काही मनाला लावून घेऊ नकोस. चेष्टा केली त्यानं. एकदा बिंदप्पा आम्हाला सिद्धार्थाची कथा सांगत होता. तो कसा बुद्ध झाला ही कथा ऐकताना आम्ही नेहमीप्रमाणे फरवून गेलो होतो. एक रोगी, एक प्रेत आणि एक संन्यासी यांना बघितल्यावर सुंदर बायको आणि गोड मुलाचा त्याग करून राजवाडा सोडून निघून जाताना सारथीचंदनशी झालेला संवाद बिंदप्पांना सांगितला. आम्ही सगळे अवाक होऊन ऐकत होतो. कथा ऐकून झाल्यावर बिंदप्पानं प्रश्न विचारला, तुम्हाला काय वाटतं, सिद्धार्थ वागला ते बरोबर होतं? इतरांचं दुःख बघून त्यानं स्वतःच्या जीवनातल्या सुखाचा त्याग केला, तो किती सूक्ष्म स्वभावाचा असेल. शाबास नले, कृष्णम्माची नात तू, तू असंच उत्तर देशील हे ठाऊक होतं मला. मी काही चांगलं काम केलं तरी हा बिंदप्पा सगळं श्रेय माझ्या आजीलाच द्यायचा, आणि काही वाईट काम केलं की म्हणायचा, हे काय कृष्णम्माची नात असून असं वागतेस, काहीतरी करून कृष्णम्माचं नाव आलंच पाहिजे. सावित्रीचं उत्तर फार विचित्र होतं. मला नाही बाबा पटलं, किती वेळा आहे हा सिद्धार्थ, त्याला काय कमी होतं, राजकुमार होता, सुंदर बायको होती, शिवाय मुलगा होता, तो म्हणेल ते त्याला मिळत होतं. असं असताना कुणाच्या तरी घरातला रोगी, कुणाचं तरी प्रेत आणि कुणीतरी संन्यासी बघून त्यानं का आपलं घर सोडावं, रानात का फिरावं, तेही कुणासाठी, मला यातलं काहीच पटलं नाही. यावर बिंदप्पा इतका खवळला की हात उभा राहायचा तेवढा राहिला. सावित्री, तुझं डोकं आहे की खोकं, जगाला उजेड दाखवायचं काम केलं सिद्धार्थानं. नंतर बुद्ध झाला, त्याचा धर्म अर्ध्या जगात पसरला, आपल्याला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. ते राहिलं बाजूला, उलट त्याला नावं ठेवतेस. कदाचित त्या ओल्या बाळांतिणीला, यशोधरेलाही एवढा राग आला नसेल तेवढा राग बिंदप्पाला सावित्रीचा आला. पण त्याचा सावित्रीवर काही परिणाम झाला नव्हता. ती अगदी निर्विकार होती. तिला बिंदप्पाच्या रागाचा अर्थच समजला नाही. अशी सावित्री वयात आली, कॉलेजमध्ये असतानाही तिचा स्वार्थी स्वभाव तसाच होता. अनसक्का नेहमी म्हणते, जन्मजात गुण जळल्यावरही जात नाही. ही सावित्री तरी कशी सुधरेल म्हणा, परोपकारी माणसंही हिच्या सहवासात स्वार्थी होतील. श्रीमंताची मुलगी श्यामला नावाप्रमाणे काळी होती. त्या दिवशी तिला बघायला येणार होते आम्ही सगळ्या बरोबरीच्या, त्यामुळे माझ्या आईनं मला बजावलं होतं. नले, शुक्रवारी श्यामलेच्या घरी जायचं नाही, लग्नाचं चाललं आहे, उगाच गोंधळ नको. सावित्रीला ही बातमी ठाऊक होती. तिनं कसा विचार केला कोण जाणे. मुलगा चामवाच्या ओळखीचा होता. मुलगा जितेंद्रसारखा आहे, घरचे आर्थिकदृष्ट्या तगडे आहेत, नोकरी उत्तम आहे. मी श्यामलेसाठी सांगितलं आहे असं त्यांनीच सांगितलं होतं. चामवाच्या दृष्टीनं मुलगी श्रीमंता घरची असली की संपलं, ती सर्व गुण संपन्नच. पण त्यानं श्यामलीला पसंत करायला हवं ना, तो काय आंधळा आहे का? चामवासारखी सामवासारखीशी देखण्या नागेंद्रानं नाही केलं लग्न, अनसक्कानं आठवण करून दिली. शेवटी लग्न ही नशिबाची गोष्ट आहे, काही सांगता येत नाही, पुढच्या तयारीला लागा, पार्वती म्हणाली. सावित्रीनं बऱ्यापैकी कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. नवऱ्या मुलाचं रूप आणि आर्थिक सुबत्ता हे मात्र तिच्या डोक्यात शिरलं. मुलगा यायच्या दिवशी सावित्री श्यामलेपेक्षा जास्त नटली आणि मुद्दाम श्यामलीच्या घरी गेली. सहज गेल्याच्या आविर्भावात विचारलं, श्यामला देवाला जायचं आहे, येतेस? तिला पाहता श्यामलेच्या घरच्यांचे चेहरे पडले, मुलाकडच्यांचे चेहरे खुलले. आमचं गाव लहान, सगळ्या घरांमधल्या बातम्या एकमेकांपर्यंत सहज जाऊन पोचतात. मुलाकडच्यांना या सावित्रीचं कुलगोत्र शोधून काढणं अजिबात कठीण नव्हतं. त्यानं आमचा ढ बनभट्टच त्यांना त्यांचा कुलपुरोहित. अशा प्रकारे स्वार्थी सावित्रीचं लग्न कुठल्याही त्रासाशिवाय ठरलं आणि श्यामलेचं लग्न मोडलं. डॉक्टर गणेश तिच्या रूपाला फुलला. मंदाकिनी आणि व्यंकटेश स्वर्ग मिळावा तसे हुरळून गेले. घरच्या दाराशी डॉक्टर जावे याला, त्यामुळे ते साहजिकच होतं म्हणा. चामवा म्हणाली, श्यामलेला करून घेतली असती तर तिच्या उंची एवढा सोन्याचा ढीग मिळाला असता. ही कंजूस माणसं, सगळी जिन्नाची इच्छा. लग्नानंतरची पहिली 2 वर्ष सगळ्यांसारखी सुंदर गेली. नंतर तिचा खरा रंग दिसू लागला. गणेश पेशानं डॉक्टर, स्वभावानं परोपकारी, जमेल त्याला जमेल ती ती मदत करणार. सावित्री त्याच्या विरुद्ध स्वभावाची. घरात दररोज वाद सुरू झाले. सासरीही सावित्रीचं स्वार्थी वागणं सुरूच राहिलं. लग्न कार्यासारख्या प्रसंगी सावित्री सासूची साडी नेसायची, लाडकी नव्या नवलायची सून, त्यामुळे नको म्हणायला प्रश्नच नव्हता. पण साधी गोष्ट, बदललेल्या साडीची नीट घरी घालूनही द्यायची नाही, उलट तिच्यावर हळदीकुंकाचे डाग पाडून घ्यायची. सुरुवातीला सासू गप्प बसायची, तिलाही वाटायचं लहान आहे कशाला बोला. पण हळूहळू तिचा स्वभाव त्यांनाही समजू लागला. त्याही म्हणू लागल्या, माझी साडी नाही नेसायची, तुझ्या माहेरच्यांनी दिलेली नेस. यावरून सासू सुनेचं चांगलंच वाजलं. त्यात सासूला ब्लड प्रेशर, शिवाय साखरेचा रोग, घरभर माणसं, सासूचं ब्लड प्रेशर वाढलं. तशी सावित्रीनं चार लुगडी पिशवीत कोंबली आणि माहेरी निघून गेली. गणेशनं चौकशी केली तेव्हा ती बरं वाटत नाही, पोटात दुखतं, गरगरतं, डोकं दुखतं, कलकलतं, असं डॉक्टरही गोंधळ जातील असं बरंच सांगू लागली. नवऱ्यानं कुठलंही औषध दिलं तरी विचित्र लक्षण सांगून त्यांचं कन्फ्युजन वाढवू लागली. त्यालाही तिचा स्वभाव समजल्यावर तोही मरू दे म्हणत तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. मंदकानं तिला सांगून ठेवलं होतं, हे बघ, सासरी एकत्र कुटुंब असताना सुखात राहायचं, पैसा वाचवायचा, सासूची प्रकृती बरी नसेल तर तडक इकडे निघून ये, व्यवस्थित पैसा साठला, मुलं मोठी झाली की नंतर वेगळं व्हायचं. आणखी एक करायचं, वेगळं होताना सासूचं नाव खराब करून जायचं.